संगमयुग अर्थात आत्म्यांचं परमात्म्याशी मिलन आणि आजपर्यंत मनुष्यात्मे परमात्म्याला शोधत होते किंवा त्यांना प्राप्त करण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते, पण हा संगमयुग किती कल्याणकारी आहे आणि किती सुहावना आहे की स्वतः निराकार शिव बाबा या सृष्टीवर येऊन आपल्या मुलांना भेटतात। म्हणजेच की हा जो सुंदर काळ आहे या सुंदर काळालाच पुरुषोत्तम संगमयुग असं म्हणण्यात येतं। असं तर आपण सर्वजण पुरुष आहोतच, परंतु आपल्यामध्ये उत्तम कोण आहे? तसा आज मानवाची शारीरिक रचना आणि देवी देवतांची शारीरिक रचना आपण पाहिली तर एकसारखीच आहे, याच्यात आपल्याला काही अंतर जाणवणार नाही। परंतु अंतर आहे ते गुणांमध्ये, ते आहे आपल्या आंतरिक शक्तींमध्ये। आज आपल्यामध्ये ते आंतरिक शक्ती, ते दैवी गुण नाहीशी झालेले आहे आणि म्हणून संगम युगावर स्वतः शिव परमात्मा सृष्टीवर अवतरित येऊन, स्वतः परमपिता शिव बाबा सृष्टीवर अवतरित होऊन आपल्याला मनुष्यापासून देवता बनवतात, अर्थात पुरुषोत्तम बनवतात। आज आपण पाहतो या कलियुगात दोन भाऊ प्रेमाने राहू शकत नाही, पण संगम युगावर स्वयं शिव बाबा अवतरित होऊन आपल्याला जे ज्ञान देतात त्या ज्ञानाद्वारे परस्पर आपसात इतका प्रेम निर्माण होतो, एकमेकांबद्दल इतकं स्नेह निर्माण होतो की सत्ययुगात ज्या युगाची स्थापना शिव बाबा करत आहे त्या युगात गाय आणि वाघ देखील एका घाटावर पाणी पिणार आहे। विचार करा की पशु प्राणींमध्ये एवढं प्रेम असणारे तर मग मानवात किती स्नेह किती प्रेम असणारे। अशी एक सुंदर दुनिया स्थापन करण्यासाठी स्वयं निराकार शिव बाबा या सृष्टीवर अवतरित झाले 1937 साली। हो, निराकार शिव बाबा या सृष्टीवर अवतरित होऊन एका यज्ञाची स्थापना केली, त्या यज्ञाचं नाव आहे अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ। असं पण आपण पाहतो यज्ञ आपण कधी रचत असतो? ज्यावेळेस एखाद्या संकटात आपण अडकतो किंवा एखाद्या परिस्थितीत आपण गुरफळले जातो अशा वेळेस आपण यज्ञ रचत असतो। आणि समजा समस्या खूप मोठ्या प्रमाणात आहे तर यज्ञही त्याच पद्धतीने आपण करत असतो। मध्यंतरी आपण सगळ्यांनी अनुभव केलेला आहे की ज्यावेळेस दुष्काळ पडला होता तेव्हा ठिकठिकाणी यज्ञ रचण्यात आले। काही ठिकाणी 15 दिवसाचं यज्ञ, तर काही ठिकाणी 1 महिन्याचा यज्ञ होता, काही ठिकाणी तर 2 आणि 3 महिन्याचाही यज्ञ चालत होता। सांगायचं तात्पर्य, जितकी मोठी परिस्थिती मानवाला सामना करावी लागते तेवढ्याच मोठ्या प्रमाणात तो यज्ञ करत असतो ईश्वराला खुश करण्यासाठी, किंवा ईश्वराने आपली हाक ऐकावी त्याच्यासाठी, किंवा आपण म्हणू की संकटातून बाहेर निघण्यासाठी यज्ञ केला जातो। आज विचार करा संपूर्ण सृष्टीवर किती महान संकट आलेलं आहे, प्रत्येक व्यक्ती विघ्नात अडकलेला आहे। अशा वेळेस यज्ञाची तर खरंच आवश्यकता आहे, गरज आहे। तेव्हा स्वयं निराकार शिव बाबाने यज्ञाची स्थापना केलेली आहे अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ। आता हा यज्ञ 1937 साली जो सुरू झालाय तो अजूनही चालत आहे, कारण की जेव्हापर्यंत परिस्थिती विघ्न संकट हे टळत नाही समाप्त होत नाही तोवर हा यज्ञ चालत राहणार आहे। आता आपण पाहूया की हा यज्ञ आहे तरी कसा। जसं आपण पाहतो की यज्ञ ज्यावेळेस रचला जातो तर त्याचा ब्राह्मण होणं गरजेचं आहे आणि ब्राह्मणच यज्ञ करू शकतात। त्याचबरोबर यज्ञात जे काही मेटेरियल घातला जातो तो आहे स्थूल मेटेरियल, जसं तीळ आहे, जव आहे, तूप आहे, या पद्धतीने आपण घालतो आणि शब्द आपण उच्चारतो स्वाहा। स्वाहा म्हणजे समाप्त। 1937 साली शिव बाबांनी ज्या यज्ञाची स्थापना केली हा यज्ञ आहे अविनाशी यज्ञ। अविनाशी म्हणजे याच्यात आपल्याला मेटेरियल वस्तू घालायची नाहीये, याच्यात जे काय आपल्याला घालायचंय ते असं घालायचं की कायमचं दुःख आणि अशांतीतून आपण मुक्त होऊ शकणार आहोत, तर ते आहे आपल्यामध्ये बसलेले विकार। आज आपण दुःखी आणि अशांत झालोय विकारांमुळे, क्रोध लोभ मोह अहंकार ईर्षा द्वेष जलसी भावना तुझं माझं काम वासना या गोष्टींमध्ये मनुष्य अडकलेला आहे आणि तो दुःखी आणि अशांत झाला आहे. आता या संगमयुगावर शिव परमात्मा आपल्याला म्हणताय, या विकारांची आहुती घाला. कारण की अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ. रुद्र म्हणजे शिव परमात्म्याला रुद्र असंही म्हणण्यात येतं. आणि ज्यावेळेस रुद्र शिव परमात्मा सृष्टीवर अवतरित होऊन आपल्याला ज्ञान देतात, तर ते आहे खऱ्या स्वरूपात गीतेचं ज्ञान. की गीता काय आहे आणि गीतेला आपण आपल्या जीवनात कसं धारण करू शकू हे आपल्याला ते स्पष्ट करत असतात. आणि स्वयं शिव परमात्मा गीता ज्ञान दाता आहे. म्हणून तर या यज्ञाचं नाव आहे अविनाशी रुद्र गीता ज्ञान यज्ञ. आता या यज्ञात आपल्याला विकारांची आहुती घालायची आहे. क्रोध स्वाहा, लोभ स्वाहा, अहंकार स्वाहा, ईर्ष्या स्वाहा, म्हणजे जे काही विकार आपल्यामध्ये आहे हे आपल्यालाही कळत असतं, परंतु सहसा आपण त्याला मान्य करत नाही, अमान्य करत असतो. एखाद्याने सांगितलं की तुमच्यामध्ये ईर्ष्या आहे तर आपण पटकन ती स्वीकारत नाही, परंतु एकांतात ज्यावेळेस आपण बसून याच्यावर मनन करू तर अवश्य आपल्या लक्षात येईल की हा विकार तर माझ्यामध्ये प्रबल रूपात आहे आणि म्हणूनच कुठंतरी आपण दुःखीने अशांत होत आहोत. तर या विकारातून मुक्त होण्यासाठी आपण एक दृढ संकल्प केला पाहिजे की ज्या यज्ञाची स्थापना भगवानाने केली आहे किंवा ज्या यज्ञाची रचना भगवानाने केलेली आहे, या यज्ञात मला या विकारांची आहुती घालायची. आता हा यज्ञ काही आपल्याला डोळ्यांनी दिसणार नाही. तुम्ही येऊन म्हणणार की कुठं हा यज्ञ चालू आहे, दाखवा आम्हाला, आम्ही या विकारांची आहुती घालू. नाही, हा अविनाशी यज्ञ आहे आणि अविनाशी वस्तू कधीही डोळ्यांनी दिसत नाही हे लक्षात घ्या. जसा हवा आहे, हवा अविनाशी आहे, आपल्याला डोळ्यांनी दिसणार नाही. आत्मा अविनाशी आहे, डोळ्यांनी दिसणार नाही. परमात्मा अविनाशी आहे, डोळ्यांनी दिसणार नाही. त्याच पद्धतीने हा यज्ञही अविनाशी आहे, त्यामुळे आपल्याला डोळ्यांनी दिसणार नाही. पण एवढं निश्चित आहे की हवा आहे म्हणून आपण जगत आहोत, आत्मा आहे म्हणून आपण बोलत आहोत, परमात्मा आहे म्हणून सृष्टी चालू आहे. त्याच पद्धतीने अविनाशी यज्ञ देखील आहे आणि म्हणून आता या यज्ञात आपल्याला विकारांची आहुती घालायची आहे. एक दृढ संकल्प आपल्याला करायचा आहे की माझ्यामध्ये क्रोध आहे, आजपासून मी क्रोधाला या यज्ञात स्वाहा करत आहे. मग आपल्या जीवन जगत असताना जी परिस्थिती येत आहे, जी संकट येत आहे, जी प्रॉब्लेम्स निर्माण होत आहे, तर त्याच्यासाठी आपण सतर्क राहायला पाहिजे की मला क्रोध येता कामा नाही, कारण की क्रोध मी स्वाहा केलेला आहे. स्वाहा म्हणजे समाप्त. याच्यासाठी सेल्फ कंट्रोल खूप आवश्यक आहे. ज्यावेळेस आपण स्वतःला कंट्रोल करू की मला या विकारांची आहुती घालायची आहे आणि मी या विकारांची आहुती घातलेली आहे, तर आता मला या विकारांच्या आहारी जायचं नाहीये किंवा मला या विकारांच्या अधीन व्हायचं नाहीये, तर ऑटोमॅटिक तुम्हाला जाणवणार की आपल्यामध्ये जो विकार आहे तो विकार हळूहळू कमी होत जातो किंवा नाहीशी होत जातो. आणि एक वेळ अशी येते की आपण पूर्णतः या विकारातून मुक्त होतो आणि आत्मा शुद्ध आणि पवित्र बनतो. आत्मा शुद्ध आणि पवित्र झाला तर मग आत्म्याला शरीरही त्याच पद्धतीने पाहिजे. कारण की आपण पाहतो सोनं जसं असणार त्याचा दागिना देखील त्याच पद्धतीने बनत असतो. सोनं जितकं शुद्ध आणि चांगल्या कॅरेटचं असेल त्याच पद्धतीने दागिना देखील बनत असतो. त्याच प्रकारे आत्मा हा सोनं आहे आणि शरीर त्याचं दागिना आहे. आता आत्मारूपी सोनं शुद्ध आणि पवित्र झालं तर अवश्य आहे की त्याचं शरीररूपी दागिनं देखील तेवढंच शुद्ध आणि पवित्र पाहिजे. तर ज्यावेळेस आपण या यज्ञात विकारांची आहुती घालणार तेव्हा आत्मा तर शुद्ध आणि पवित्र बनून निघणारच आहे, परंतु त्याचबरोबर शरीर जे आपल्याला मिळणार आहे ते देखील शुद्ध आणि पवित्र, म्हणजेच की कंचन काया. देवी देवतांचं आपण पाहतो की शरीर आहे कंचन काया, म्हणून त्यांच्या प्रत्येक अवयव म्हणा किंवा प्रत्येक कर्मेंद्रियांची महिमा केली जाते आणि महिमेत नेहमी कमलाचं उदाहरण, कमळ फुलाचं उदाहरण दिला जातो. जसं नयन कमल, नयन हस्तकमल या पद्धतीने आपण म्हणत असतो, म्हणजेच की त्यांची तुलना कमळाच्या फुलाशी केली जाते. कमळाचं फूल चिखलात असून अलिप्त आहे, म्हणजेच की ते पवित्र आहे. त्याच पद्धतीने देवी देवतांचे प्रत्येक कर्मेंद्रिय हे शुद्ध आणि पवित्र आहे, आणि म्हणून त्यांच्या प्रत्येक कर्मेंद्रियांची महिमा केली जाते. परंतु हे सगळं घडणार कधी, होणार कधी? जेव्हा आपण आपल्यामध्ये परिवर्तन आणू. आणि परिवर्तनाची जी वेळ आहे, परिवर्तनाची जी संधी आहे, ती आत्ताचीच आहे. आत्ताच आपण आपल्यामध्ये बदल आणला तर शक्य आहे. कारण की संगम युग असा युग आहे की सृष्टीचा बिलकुल शेवटचा हा टप्पा आहे, आणि त्यानंतर नवीन सायकल, नवीन 5000 वर्षाचं चक्र सुरू होणार आहे. म्हणजेच की या संगम युगावर आपण आपलं 5000 वर्षाचं भाग्य ज्या पद्धतीने बनवायचं आहे ते बनवू शकणार आहोत. कारण की या संगम युगावर स्वयं निराकार परमात्मा भाग्य विधाता आपल्या बरोबर आहे. स्वयं भाग्य विधाता परमात्मा आपल्याला म्हणत आहे की तुम्हाला आपल्या भाग्याची रेष जितकी मोठी ओढायची आहे, जितकी लांब पर्यंत तुम्हाला न्यायची आहे, तुम्ही ते करू शकतात. कारण की वेळ फक्त आता संगम युगाचीच आहे. फक्त संगम युगावरच शिव परमात्म्याचे सृष्टीवर अवतरण होत असतो. बाकीच्या युगांमध्ये शिव परमात्मा या सृष्टीवर अवतरित होत नाही. युगे युगे परमात्मा या सृष्टीवर येत नाही. फक्त संगम युग म्हणजेच की कल्पाच्या संगम युगावर शिव परमात्मा या सृष्टीवर येतात. जसं तुम्हाला सांगण्यात आलं की एक कल्प समाप्त होऊन जेव्हा दुसरा कल्प सुरू होणार असतो, अशा सुंदर काळात, त्या संधी काळात स्वयं निराकार शिव बाबा येतात, आणि त्याच युगाला पुरुषोत्तम संगम युग असं म्हणण्यात येतं. पुरुषोत्तम संगम युग हा कल्याणकारी युग आहे. स्वयं कल्याणकारी परमात्मा आपल्या बरोबर आहे. समय कल्याणकारीचा चालू आहे तर आपल्या बरोबर काही अकल्याण होऊ शकत नाही. जे काय घडणार आहे, जे काय होणार आहे, ते कल्याणकारी. प्रत्येक गोष्टीत कल्याण सामावलेलं आहे हे आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या बरोबर समजा आपल्या दृष्टीने ते अहित असेल, वाईट असेल, चुकीचं असेल, तरीही त्याच्या मागे खूप मोठं कल्याण लपलेलं आहे हे अवश्य आपण लक्षात ठेवावं, विसरू नाही. पण हे आपल्याला समजणार थोड्या वेळानंतर. आपण इतकी कधी कधी उतावले होतो की माझ्या बरोबर असं का घडत आहे, माझ्या बरोबर असं का होत आहे, असा प्रश्न करण्याऐवजी आपण हा विचार केला पाहिजे की जे काय होत आहे अवश्य याच्या मागेही काहीतरी राज आहे, काहीतरी रहस्य आहे, आणि काहीतरी कल्याण सामावलेलं आहे. म्हणण्यात येतं की एव्हरी क्लाउड हॅज अ सिल्वर लाइनिंग, म्हणजे ढग हे काळे असले तरीही त्याच्या मागे आहे ते सिल्वर लाइनिंग. निराशाच्या मागे एक खूप मोठी आशा लपलेली आहे. आपण कधी कधी काळे ढगांना पाहूनच खूप नाराज होतो, पण काळे ढग काय कायमचे राहणार आहे का? नाही, ते थोड्या वेळासाठी येतात आणि जातात निघून. त्याच पद्धतीने जीवनात येणारे अनेक प्रॉब्लेम्स, परिस्थिती, विघ्न, संघर्ष, दुःख, अशांती लक्षात घ्या, हे कायमची नाहीये. तो एक पिरियड असतो, आपल्याकडे हे परिस्थिती येतात किंवा आपली परीक्षा घेण्यासाठी येतात. आपण फक्त सावध राहायला पाहिजे, सतर्क राहायला पाहिजे. फक्त आपण विचार केला पाहिजे की याच्यातून आपल्याला निघून निघायचंय बाहेर, आणि यानंतर तर सिल्वर लाइनिंग म्हणजे खूप सुंदर आशा किंवा खूप सुंदर माझ्या पुढे संधी आहे. असंही म्हणण्यात येतं की संधी अशी आहे की नकळत आपल्या पुढे येत असते, परंतु फक्त समजण्याची स्मृती किंवा समजण्याची बुद्धी आपल्याकडे पाहिजे. संधी आपल्याकडं सतत सतत येत नाही, एकदा येणार आणि दार वाजवणार. आपण पूर्णतः त्या संधीला ओळखलात तर आपण त्याचा फायदा घेऊ शकतो. हो, संधी काय सुंदर रूप धारण करून आपल्याकडे येणार नाही. संधी नेहमीच एक विकराल रूप धारण करून येत असतो, किंवा संधी नेहमीच एक विचित्र रूप धारण करून येत असतो. परंतु त्या विचित्र रूपाला, त्या भयानक स्वरूपाला आपण योग्य पद्धतीने पारखलात की ही संधी आहे, फक्त या विकराल रूपाला न घाबरता मला पाऊल जे आहे भक्कम पद्धतीने या दिशेने उचलायचं आहे, तर अवश्य तुम्हाला जाणवणार की ही संधी तुम्हाला खूप काय देणारी आहे. आणि त्याचबरोबर संधी कधीही दोन वेळा येत नाही, एकचदा येत असते. संधी आपल्या हातातून निघून गेल्यानंतर आपण फक्त करू शकतो तो म्हणजे पश्चाताप. ही यांनी मला अनेकदा सांगितलं होतं की ज्ञान ऐका किंवा समजून घ्या किंवा सेवा केंद्रावर या, परंतु त्यावेळेस आम्ही संधी हातातून घालवली. आणि आज आमच्या पुढे अशी परिस्थिती आहे की आम्ही जाऊ शकत नाही, काही करू शकत नाही असं म्हणत फक्त पश्चातापाची घडी आपल्या हातात राहणार आहे. आणि वेळ एकदा हातातून निघून गेल्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे वेळ पुन्हा येत नाही. त्यामुळे संगम युग हा कल्याणकारी युग आहे आणि हा खूप छोटा युग आहे. लीप युग आहे, जसं पण पाहतो चार वर्षानंतर लीप युग येत असतो त्याच पद्धतीने संगम युग हा लीप युग आहे. 5000 वर्षानंतर आलेला हा छोटासा युग आणि या छोट्याशा युगात आपल्याला आपलं भाग्य बनवायचंय आणि जितकं भाग्य बनवता येईल तेवढा भाग्य पण बनवू शकतो, कारण की स्वयं भाग्य विधाता परमात्मा आपल्या बरोबर आहे. या सत्य गोष्टीला ज्यावेळेस आपण रिअलाइज करू तेव्हाच आपण संधीचा पूर्ण फायदा घेऊ शकू आणि पुढे येणारा जो भयानक समय आहे त्याला आपण पूर्णतः तोंड देऊ शकणार आहोत. नाहीतर आजच्या छोट्या छोट्या परिस्थितींमध्येच आपण पाहतोय किती आपण निराश हताश उदास होतोय, परंतु पुढे येणारी जी परिस्थिती आहे ती तर किती भयानक असणार आहे आणि त्याला तोंड देण्यासाठी आपल्यामध्ये तेवढी सक्षम ताकद पाहिजे. आणि ती ताकद मिळणार कुठून? ती ताकद आपल्याला कुठल्या देहधारी व्यक्तींकडून मिळणार नाही किंवा कुठल्या वस्तू वैभवाकडून मिळणार नाही, ती ताकद मिळणार आहे आपल्याला परमात्म्याकडून. आता संधी आहे, आताच घ्या. तुम्ही परमात्म्याशी संबंध जोडून आताच त्यांच्याकडून आपण शक्ती घेतली पाहिजे. आताच आपण आपलं जीवन श्रेष्ठ बनवलं पाहिजे, धन्य बनवलं पाहिजे, किंवा आपल्याला आपण स्वतः आता सावरून घेतलं पाहिजे, कारण की पुढच्या येणाऱ्या भयानक स्थितीला आपण तोंड देण्यासाठी स्वतःला सक्षम बनवू शकू. तर आताच्या या संगमयुगाला पूर्णतः आपण समजून घेतलं पाहिजे की कलयुग हा संपणार आहे, कलयुग जास्त काळ चालणार नाही. असं म्हणून जमणार नाहीये की हे जे काय घडत आहे परिस्थिती विघ्न किंवा जे काय घडतंय हे तर आधी पण झालेलं आहे, अनेकदा घडलेलं आहे आणि आता पण घडत आहे, नवीन काही नाही असं म्हणून अजिबात कुंभकर्णीच्या झोपेत कोणीही झोपू नका. वेळ आहे आता जागृत होण्याची, समजून घेण्याची की वेळ कुठली चालू आहे. वेळ आहे पुरुषोत्तम संगमयुगाची, स्वयं भगवानाचं अवतरण झालेलं आहे आणि त्यामुळे जितकं आपण स्वतःचं कल्याण करू शकू ते आपण केलं पाहिजे. म्हणून आजपासून सगळ्यांनी हे लक्षात ठेवायचे की आपल्या जीवनात जे काही वाईट घडत आहे तर त्याला त्या स्वरूपात बघू नका. या दृष्टीने बघा की याच्या मागेही काहीतरी कल्याण आहे, याच्याद्वारेही माझं काहीतरी चांगलं होणार आहे. हे ढग आहे, थोड्या वेळासाठी आहे, निघून जातील, परंतु याच्यानंतर जी काही सुंदर संधी आहे ती माझ्या हिताची आहे, माझ्या चांगल्यासाठी आहे, माझ्या कल्याणासाठी आहे, माझ्या उत्तम जीवनासाठी आहे. या पद्धतीने ज्यावेळेस आपण स्वतःला पॉझिटिव्ह व्ह्यूमध्ये घेऊ तेव्हाच आपण अशा या कलयुगी जीवनात जीवन व्यवस्थित जगू शकणार आहोत. ओम शांती.